या व्हिडिओ मध्ये आपण मराठी विकिपीडियावर कसे जायचे हे पाहणार आहोत. मराठी विकिपीडियावर जायचे दोन मार्ग आहेत. ब्राउझर मध्ये mr.wikipedia.org टाइप केल्यास आपण मराठी विकिपीडियाच्या मुखपृष्ठावर पोहोचतो. तेथे आपण भारताचे आर्टिकल शोधणार आहोत. त्यासाठी आपल्याला मराठीमध्ये टाईप करावे लागणार आहे. अशा प्रकारे आपण मराठी विकिपीडियावरील लेख वाचू शकतो. याचा दुसरा मार्ग म्हणजे ब्राउझरमध्ये जाऊन google.com वर जाणे. उदाहरणासाठी आपण इंडिया या आर्टिकलवर जाणार आहोत. त्यासाठी गुगलच्या सर्च बारमध्ये इंडिया टाईप करूया. google.com आपल्याला जी लिंक पहिली दिसते ती आपल्याला इंग्लिश विकिपीडियाच्या इंडिया म्हणजेच भारत या पेजवर घेऊन जाते. येथे आपण इंडियाचे आर्टिकल इंग्लिशमध्ये पाहू शकता. आता भारताचे आर्टिकल मराठीमध्ये पाहण्यासाठी आपल्याला स्क्रीनच्या डाव्या बाजूला पाहावे लागेल. तेथे आपल्याला भारताचे आर्टिकलचे विविध भाषांमध्ये दिसून येईल. इथे आपल्याला मराठी भाषेचा शोध घ्यायचा आहे. मराठीवर क्लिक केल्यानंतर आपण भारताच्या मराठी आर्टिकलवर जाऊ. अशा प्रकारे आपण भारताचे आर्टिकल मराठीमध्ये वाचू शकतो. पुढील काही व्हिडिओज मध्ये आपण मराठी विकिपीडियाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.